नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. कैलास मानसरोवर यात्रा आजपासून सुरू होत आहे. यंदा सिक्कीममधील नाथुला खिंड आणि उत्तराखंडमधील लिपुलेख खिंड मार्गे आयोजित केली जात असलेली ही यात्रा ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. यात्रेकरूंची सुरक्षा आणि इतर महत्वांच्या बाबीसंदर्भात सिक्कीम सरकारनं पायाभूत सुविधांसह इतर व्यवस्थापन केलं आहे. 2020 कोविड प्रादुर्भावामुळे ही यात्रा स्थगित करण्यात आली होती. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे. येत्या 18 जुलैपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात एकूण 12 विधेयकं सादर होणार असून प्रलंबित असलेलं एक विधेयक आणि संयुक्त समितीकडील एक विधेयकावर चर्चा होईल. त्याचबरोबर 6 अध्यादेश पटलावर ठेवले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी काल पत्रकार परिषदेत या अधिवेशनातल्या कामकाजाबाबत माहिती दिली. शालेय शिक्षणात तिसरी भाषा समावेशासंदर्भात शिफारसी करण्यासाठी डॉ नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. या समितीचा अहवाल येईपर्यंत तृतीय भाषा संदर्भातले दोन्ही शासन निर्णय रद्द करत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्यासाठी 3,600 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली. पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर आजपासून हा निधी जमा होण्यास सुरुवात होणार आहे. नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा 36वा वर्धापन दिन उद्या 1 जुलै रोजी साजरा होत आहे. प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ तथा भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठ मुख्यालयात आयोजित या सोहळ्यात विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू दिवंगत राम ताकवले यांचा अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण, विविध क्षेत्रातील 5 मान्यवरांना यश जीवनगौरव पुरस्कार, 5 माजी कुलगुरूंचा सत्कार सोहळा, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार तसंच सर्वाधिक नोंदणी असलेले विभागीय केंद्र यांचा सन्मान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अहमदाबाद विमान अपघाताची विमान अपघात अन्वेषण संस्था सर्वंकष चौकशी करेल असं नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे. काल पुण्यात एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या अपघातामागे घातपाताची शक्यता सध्या तरी आढळून आलेली नाही असं मोहोळ यांनी स्पष्ट केलं. शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाची अंमलबजावणी करताना बाधित शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असणार आहे. या पार्श्वभूमीवर मित्रचे उपाध्यक्ष आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यातल्या 19 गावातील शेतकऱ्यांसोबत सविस्तर संवाद साधला. या महामार्गासाठी सध्या सुरू असलेल्या जमिनीची मोजणी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तात्काळ थांबवण्यात आली असून शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय महायुती शासन कोणताही पुढील निर्णय घेणार नाही अशी स्पष्ट ग्वाही राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर इथं जामा मशिदीच्या परिसरात काल भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं. बुड्डीलेन सोशल ग्रुपच्या वतीनं घेण्यात आलेल्या या शिबिरात सुमारे 700 नागरिकांनी रक्तदान केलं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटीच्या रक्तपेढी रक्त संकलन केलं. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे यांनी या शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या. रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी टप्प्याटप्प्यानं आरक्षण यादी तयार करण्याची अंमलबजावणी सुरू करण्याचे निर्देश रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे विभागाला दिले आहेत. या निर्णयामुळे प्रतीक्षा यादीतील तिकीटं असलेल्या प्रवाशांची अनिश्चितता कमी होईल. तसंच प्रतीक्षा यादीतील तिकीटं निश्चित न झाल्यास प्रवाशांना पर्यायी प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी अधिक वेळ मिळेल. दुपारी 2 वाजण्यापूर्वी सुटणाऱ्या गाड्यांसाठी आदल्या दिवशी रात्री 9 वाजता यादी तयार करण्यात यावी असं वैष्णव यांनी म्हटलं आहे. दरम्यान नवी आरक्षण प्रणाली प्रति मिनिट 1,50,000 अधिक रेल्वे तिकीटं तयार करण्यास सक्षम आहे. या वर्षाच्या अखेरीस नवीन आरक्षण प्रणाली तयार होईल. तसंच तिकीट तपासणी क्षमता प्रति मिनिट 4 लाखांवरून 40 लाखांपर्यंत वाढेल असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. टेनिस जगतातल्या प्रतिष्ठित विम्बल्डन स्पर्धेला आजपासून प्रारंभ होत आहे. 13 जुलैपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत विद्यमान विजेता कार्लोस अल्क्राज, नोवाक जोकोविच या खेळाडूंसह 4 भारतीय टेनिसपटू सहभागी होत आहेत. यामध्ये रोहन बोपन्ना, युकी भांबरी, ऋत्विक बोलीपट्टी आणि श्रीराम बालाजी यांचा समावेश आहे. हे सर्वजण आपापल्या परदेशी जोडीदारांसोबत पुरुष दुहेरीत खेळणार आहेत. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यासाठी हवामान विभागानं आज तर नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यासाठी पुढील 3 दिवस येलो अलर्ट जारी केला आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात 3 जुलैपर्यंत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.